हरि ओम। गर्भाश्च मे वत्साश्च मे तविश्च मे रवी च मे दित्यवाच मे दित्यो हि च मे पञ्चाविश्च मे पञ्चावी च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाच मे तुर्यो हि च मे पष्टवाच मे पष्टौ हि च मोक्षा च मे वशा च वृषभश्च मे व्रेहश्च मे नङ्वाञ्च मे धेनुश्च आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पताम् अपानो यज्ञेन कल्पताम् ज्ञानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पतागम् श्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाग्यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम् एका च मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च मे एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च मे एकविगंशतिश्च मे त्रयोविगंशतिश्च मे पञ्चविगंशतिश्च मे सप्तविगंशतिश्च मे नवविगंशतिश्च मे एकत्रिगंशच्च मे त्रयस्त्रिगंशच्च मे चतस्रश्च मे चौच मे द्वादश च मे षोडश च मे विगंशतिश्च मे चतुर्विगंशतिश्च मे साविगंशतिश्च मे द्वात्रिगंशच्च मे षट्त्रिगंशच्च मे चत्वारिगंशच्च मे चतुश्चत्वारिगंशच्च मे अष्टाचत्वारिगंशच्च मे वाजश्च प्रसवश्चापि जश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च रश्म्यश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भौवनश्च भुवनश्चाधिपतिश्च इडा देवहूर्मनुर्यज्ञनीर्वृहस्पतिरुक्तामदानि शगंसिषद् विश्वे देवासूक्तवाच पृथिवीमा धर्मा माहि गंसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्षामि मधुवदिष्यामि मधुमतीम् देवेभ्यो वाच मुद्यासगं शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तम्मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
ॐ परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज शनिवार दिनांक 15 जून 1991 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठातील दरी कर्मशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू होऊन असशी तरी ज्ञान शक्तीचे नि पाडे हे आगवेची गा थोकडे ऐसे सामर्थ्य असे चोकडे ज्ञानी ये। सद्भक्त श्री पंकज करवंदे यांच्या या ओवीवरील निरूपणाचे कौतुक करीत स्वामीजी उद्गार आहेत, बहुत अच्छा, फारच छान, पंकज म्हणजे कमल। नंतर पुढे उत्स्फूर्तपणे बोलतायत, परमार्थाच्या क्षेत्रात एकच चरम लक्ष आत्मदर्शन, आणि हे आत्मदर्शन होणं ही काही गमतीची गोष्ट नाही। सहज घृतकुजल्या मधुकुजल्या करीत गादीवर पडल्या पडल्या होणारी ही गोष्ट नाही, त्यासाठी सातत्याने कट्टाने साधना करायला हवी। कोटपर्यंत साधना करू हे बोलणे साधकाला शोभत नाही। ध्यान, नाम, उपासना, सत्कर्म या साधना चित्तशुद्धीसाठी सांगितलेल्या आहेत, काम करताना संघर्ष येतो व आपले चित्त मलिन होते. त्याचे कारण हे जे कर्म केले जाते ती सुद्धा एक साधनाच आहे, या हेतूने केले जात नाही म्हणून संघर्ष, त्यामुळे चित्ताची मलिनता होते. चित्तशुद्धी हे कर्माचे फळ, पण केव्हा? तर कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफळाचा स्वादू टाकून कर्म कराल तेव्हा. विनोबा म्हणतात, करीत असलेले काम ही प्रभू सेवा आहे अशीच भावना असावी. एकाच कार्यात प्रेम, कर्म आणि ज्ञान या गोष्टी आवश्यक आहेत. जीवनातील सारी कर्मे या तीन गुणांवर उभी आहेत. टिपाई असते तशी, तिचा एखादा जरी पाय मोडला तरी ती उभी राहू शकणार नाही. तिच्या नावातच तिचे स्वरूप आहे. जीवनाचेही तसेच आहे. कर्म, भक्ती व ज्ञान हे जीवनाचे तीन पाय आहेत. या तीन पायावर जीवनाची द्वारका उभारायची आहे. तिन्ही मिळून एकच वस्तू बनते. भक्तीमुळे कर्माचे ओझे वाटत नाही. कितीही काम केले तरी न ते केल्यासारखेच वाटते. प्रभू येशू ख्रिस्त एका ठिकाणी म्हणतात, तू उपवास करशील तर तुझा चेहरा उपवास केल्यासारखा दिसता कामा नाही. गाराला उठणे लावल्याप्रमाणे टवटवीत चेहरा प्रफुल्लित व आनंदित दिसू दे. सारांश काय? तर वृत्ती इतकी भक्तिमय व्हावी की कष्टांचा विसर पडावा. कबीर म्हणतात, कहत कबीर सनभाई साधो मन की माला जपत रहे, भाव भगत से ध्यान करे जो उनको साहब मिलता है. कर्म करीत असताना चित्त शुद्धी द्वारा तेथे जायचे आहे. तेव्हा असा धरी छंद जेने तुटोणी जाई भवबंद. भगवन नामाचा सोहमचा छंद लागला की इतर सारे छंद सुटून जातात. हरी हरी. पुढील केंद्र रविवार दिनांक 16 जून 1991 सकाळचा सत्संग माया अपार्टमेंट. प्रसन्न मूर्ती पूजनीय स्वामीजी मातोश्री सर्वाताईसह केंद्रात येत आहेत. हरी हरी. ज्ञानोबा माऊली म्हणत नमस्कार करून आसनस्थ होत आहेत. रुद्र प्रार्थना होत असताना स्वामीजींना खोकला येतो म्हणून ते तोंडाला रुमाल लावून खोकतायत, थोडेसे पाणी पितायत आणि हात रुमालाने तोंड पुसून बोलायला सुरुवात करतायत. आज तिसरा रविवार, आपला सत्संगाचा वार, येथे काही प्रश्न आलेले आहेत हे सांगत असतानाच एक साधिका सद्भक्त ताई कवीश्वर उभी राहते, हात वर करते. तिच्याकडे पाहत स्वामीजी विचारतायत, काय ताई, काय प्रश्न आहे तुझा, विचार. ताई प्रश्न विचारते, मनुष्याला जर आनंद हवा आहे तर तो रडतो कशासाठी? स्वामीजी, मनुष्य प्रत्येक गोष्ट आपल्या आनंदासाठीच करीत असतो. त्याचं खाणं, पिणं, बोलणं, चालणं, हसणं, रुसणं, उठणं, बसणं सारं काही आनंदासाठीच असतं, कारण त्याचं स्वरूपच आनंदाचं आहे. म्हणून मनुष्य रडतो ते देखील आनंदासाठीच. एखादा दुःखाचा प्रसंग ओढवला तर तो रडतो, एखादा अतिशय सुखाचा प्रसंग घडला तरीही तो अश्रू ढळतो, पण ते आनंद अश्रू असतात. दुःखाच्या प्रसंगी रडण्यानंच दुःख हलकं होऊन जातं. जसा पावसाचा वर्षाव झाला तर ढग रिकामे होऊन आकाश स्वच्छ निरळ होऊन जात, तसं रडण्यानं मन अंतकरण हलकं होतं आणि ते मन मग आनंदरूप व्हायला मदत होते. आम्हाला इंग्रजी शाळेत एक कविता होती, होम दे ब्रॉट हर वॉरियर डेड. तिचा योद्धापती युद्धात वीरगती पावतो. ती बातमी ऐकून ती थिजून जाते, इतकी की अजिबात रडतच नाही. म्हणून खूप उपाय केले जातात. शेवटी पतीचे शवाजवळ तिला नेऊन बसवतात व तिचे तानुले बाळ तिच्या मांडीवर घेतात. तेव्हा तिचा बांध फुटतो व ती मग भाय मुकळून हमसा आमची रडून मोकळी होते. तेव्हा रडणं सुद्धा आनंदासाठीच असतं, कळलं ना ताई तुला? स्वामीजी पुढचा प्रश्न वाचतात, भावातील अवस्था म्हणजे काय? दोन व्यक्तीमध्ये काही भावाचे नाते असते, जसे माय लेकराचा भाव, तू माय मी लेकरू, पती पत्नी हा भाव, तू वल्लभा मी कांतू, बंधू भगिनी द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, दास्य भाव, तू स्वामींनी तुझा रंक रामदास हनुमंत इत्यादी. हे सर्व नाते संबंध दर्शविणारे भाव पोटात घालून स्वस्थ राहणे, शांत अवस्थेत बसणे अशी स्वमध्ये स्थित असलेली अवस्था म्हणजे भावातील अवस्था. जसे तुकोबा म्हणतात, भावाचा निज भाव नावाचाही नाव, अवघा पंढरी राव अवतरला असे. यानंतर सद्भक्त सौभाग्यवती नेहरा गंडे जीवाचे जीवन अमृताची तनु ब्रह्मांड भूषणू नारायण हा गोड अभंग म्हणते. आणि स्वामीजी पुढील प्रश्न वाचतात. पुढील प्रश्न आहे कल्याणराव जाधव यांचा. आलेत काय? जाधव हा जुडून उभे राहतात. त्यांच्याकडे पहा. हं तुम्ही होय, बसा खाली. प्रश्न वाचतात. गेली खूप वर्षे मी पूजा करतो, ध्यान करतो, नाम जपही करतो, पण हे नुसते रुटीन झाले आहे, यंत्रवत. त्यामध्ये परमेश्वराविषयी सद्गुरुप्रती अजिबात प्रेमभाव नसतो. ते प्रेम निर्माण होण्यासाठी काय करावे? स्वामीजी, पूजा करण्यापूर्वी, ध्यानापूर्वी, नाम जपापूर्वी परमेश्वरांना सद्गुरूंना कळवळून प्रार्थना करावी. आर्ततेने आळवावे. जसे अनुदिनी अनुतापे तापलो रामराया अशी करुणाष्टके म्हणावीत. आपले अंतकरण द्रवीभूत होईपर्यंत आळवावे. धाव पावरे गोविंदा, हाती घेऊन या गदा, करी माझ्या कर्मांचा चेंडा, सच्चिदानंदा श्री हरी, तुझ्या नामाची अपरिमित शक्ती, तेथे माझी पापे किती, कृपाळुआ लक्ष्मीपती, बरवे चित्ती विचारी, असे व्यंकटेश स्तोत्रासारख्या स्तोत्राचे पठण करावे. आपल्याकडून झालेल्या अपराधांची क्षमा मागावी. मनात उपटणाऱ्या, मनात उमटणाऱ्या प्रत्येक स्पंदनाची येथे नोंद होते, याची श्रद्धापूर्वक जाणीव ठेवावी. परमार्थात पार्ट टाइम जॉब नाही तर फुल टाइम साधना आहे हे ध्यानात घ्यावे. मुख्य म्हणजे दररोज सद्गुरु मुखातून अथवा जाणत्या साधकाकडून ज्ञानेश्वरी, दासबोध, मनाचे श्लोक, हरिपाठ अशा सद्ग्रंथांचे श्रवण सातत्याने करावे. सद्गुरूंनी सांगितलेली साधना जिद्दीने करावी. या साऱ्या संतांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत, समजलं ना? आता पुढचा प्रश्न घेतो. साधना करीत असतानाही वृत्ती आत्माकार न होता, आपली इच्छा नसतानाही विषयाकार का होते? स्वामीजी, तिला तशी सवयच आहे. त्याला प्रकृती, देह प्रकृती कारणीभूत आहे. जीवाला वाटते आत्मसुख भोगावे, पण प्रकृती आढळते. इंद्रिय, मन, बुद्धी यांच्यावर जन्मोजन्मीचे संस्कार केर साचला अपरंपार अशी स्थिती झालेली असते. अशाही परिस्थितीत जीवाची इच्छा असते गोड बोलावे, पण प्रकृती बोलू देत नाही. जीवाला वाटतं आपण नम्र असावे, पण प्रत्यक्ष वेळ येतात आपण होतो ताट. प्रकृती जीवाला हवं तसं वागूच देत नाही, कारण देह, मन, बुद्धी दूषित झालेली असतात. देह नको त्या विषय सेवनामुळे, मन नको त्या विचारामुळे, आणि बुद्धी चार आणि माला सारख्या रहस्यकथा वाचल्यामुळे दूषित झाले. चांगला विषय येणारच नाही. कोणाचे चांगले व्हावे, त्यांच्याविषयी चांगले बोलावे असे वाटणारच नाही, पण दुसऱ्याची निंदा करायला मात्र गोड वाटते. आमचे पूजनीय अनंतराव आठवले सांगत, पुण्यातील लोकांना जर कोणाविषयी चांगलं बोलायचं झालं तर त्यांच्या घशात अडकल्या अडकल्या हाकं होतं. असो, जीवाची इच्छा जशीच्या तशी बाहेर पडण्यासाठी देह, मन, बुद्धी या तिन्ही नयिका शुद्ध करायला लागतील. ध्यान धारणेने, नामस्मरणाने, सद्ग्रंथ वाचनाने, सत्संगतीने त्या शुद्ध होतील. त्या जशा शुद्ध होत जातील तस तशी जीवाची इच्छा सद्गुरूंच्या इच्छेशी एकरूप होत जाईल. हा अभ्यास मात्र दीर्घकाळ व सातत्याने केला पाहिजे. सतदीर्घकाळ नैरंतर्य सत्कारा सेवितो गडभूमी. झटपट होणारी ही गोष्ट नाही. पेपर मधल्या जाहिरातीप्रमाणे झटपट इलाज, तरुण होण्यासाठी वृद्धांना खुशखबर, अमृत सिद्धी गोळ्या खा, ओव्हरनाईट अनुभव घ्या अशी जाहिरात पासून बंडोपंत अमृत सिद्धी गोळ्यांची बाटली खरेदी करतात. रात्री झोपण्यापूर्वी बाटलीतील गोळ्या घेताना एक दोन गोळ्या ऐवजी बाटलीतल्या सर्व गोळ्या एकदम घेतात व झोपतात. दुसऱ्या दिवशी सकाळी अजून हे का उठले नाहीत म्हणून त्यांची पत्नी त्यांना हलवून उशी झाला उठा आता म्हणून जागी करते. त्यावर बंडोपंत अंथरुणातूनच म्हणतात, हे आई मी उठेन पण आज शाळेत मात्र जाणार नाही असे म्हणून पुन्हा झोपतात. अशी मजा आहे. हरी हरी, सत्संग संपला. हरी ओम तत्सत.
아침이 밥 먹고 했더만.
아지미 ब्रह्मा पाहिले अजिमी ब्रह्मा पाहिले अजिमी ब्रह्मा पाहिले अजिमी ब्रह्मा पाहिले अगणित सुरगण वर्णिति जासी अगणित सुरगण वर्णिति जासी कटिकर नट सम चरण विटेवरी कटिकर नट सम चरण विटेवरी उभे राहिले अजिमी ब्रह्म पाहिले अजिमी ब्रह्म पाहिले अजिमी ब्रह्म पाहिले एकनाथांच्या भक्तीसाठी धावत आला तो जगजेठी एकनाथांच्या भक्तीसाठी धावत आला तो जगजेठी खांदी कावड आवड मोठी पाणी वाहिले अजिमी ब्रह्म पाहिले अजिमी ब्रह्म पाहिले अजिमी ब्रह्म पाहिले चोख्या संगे ढोरे ओढिता चोख्या संगे ढोरे ओढिता शिणला नाही तो तत्वता जनी संगे दळिता कांडिता गाणी गाईले अजिमी ब्रह्म पाहिले अजिमी ब्रह्म पाहिले अजिमी ब्रह्म पाहिले दामाजीची रसीद पटविली कान्हो पात्रा ती उद्धरिली दामाजीची रसीद पटविली कान्हो पात्रा ती उद्धरिली अमृतराय म्हणे ऐसी माऊली संकटा वारिले अजिमी ब्रह्म पाहिले अजिमी ब्रह्म पाहिले अजिमी ब्रह्म पाहिले अगणित सुरगण वर्णिति जासी अगणित सुरगण वर्णिति जासी कटिकर नट सम चरण विटेवरी कटिकर नट सम चरण विटेवरी उभे राहिले अजिमी ब्रह्म पाहिले अजिमी ब्रह्म पाहिले अजिमी ब्रह्म पाहिले
आमच्यासारख्या साधकांना ज्यांना फारसे निरूपण वगैरे नित्यनेमाने करावे लागत नाही त्यांनी साधनेचा भाग म्हणून वाचन कितपत करावे काय करावे गीता दर्शनाच्या निमित्ताने आपली जी प्रवचने झाली त्यामुळे गीतेत भगवंतांना नक्की काय सांगायचे आहे, आपण किती खालच्या पातळीवर आहोत आणि आपल्याला किती दूरपर्यंत प्रवास करायचा आहे, त्याचा मार्ग काय आहे, या सर्व गोष्टींचा उलगडा शब्दार्थाने आपल्या कृपेमुळे पूर्णपणे स्पष्टपणे समजला आहे. त्यामुळे इतर फार वाचन ग्रंथ अभ्यासू नयेत असे वाटते. आपल्या किंवा मोठ्या स्वामीजींच्या ग्रंथांचेच पुन्हा पुन्हा वाचन करावे वाटते आणि तेच विचार समजून घेऊन उरलेला वेळ साधनेसाठी द्यावा असं वाटते. हे योग्य आहे का असं विचारलेलं आहे. साधकांकरता जर बोलायचं झालं, परमार्थाची आवड असणारे वाचकांमध्ये काही भाग आहेत. पहिला भाग म्हणजे जे समोर येईल ते वाचतात. डिटेक्टिव्ह पुस्तक आलं तर वाचून काढतात, कादंबरी आली वाचून काढतात, ऐतिहासिक पुस्तक चालतं, पारमार्थिक पुस्तक असेल तरी पाहतात. वाचनाबद्दल या मोठ्या वर्गाची, आणि हा वर्ग खूप मोठा आहे, अशी एक खास समजूत आहे की सर्व क्षेत्रातलं वाचनाने आपल्याला समजून घ्यावं, समजावं आपल्याला, अशी एक समजूत आहेच. सर्व बाबतीतलं आपल्याला कळावं, साहित्यातले कुठले प्रकार सोडायला नकोत असं त्या वर्गाला वाटत. साधक वर्ग परमार्थ करणारा असा अजून एक वेगळा भाग जर कल्पिला आपण या वाचकांमध्ये, स्वैर वाचणारे आहेत त्यांचं सोडून देऊ, पण परमार्थ करणारे म्हणून तर अनेक संतांची चरित्र वाचायची, अनेक संतांनी लिहिलेले ग्रंथ वाचायचे, आणि परमार्थासारखं एखादं टायटल असणारा जो ग्रंथ आहे असा कुठलाही ग्रंथ चालेल, लेखक कोण आहे त्याच्याशी काही कर्तव्य नाही, वाचून काढायचं. असा परमार्थी म्हणून देखील एक वाचक निश्चितपणे आहे. लिहिणारा जो आहे, ग्रंथ लिहिणारा, त्याला अनुभव आहे की अनुभव नाही याच्याशी या वाचकांना काही कर्तव्य नसतं. तसंच त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते लिहिलेलं अनुसरण्याची देखील एवढी इच्छा नसते, असा एक परमार्थी वर्ग आहे. आवड म्हणून तो वाचत राहतो. जे जे असेल, गोंदवलेकर महाराज वाचायचं, रामकृष्ण वाचायचं, विवेकानंद वाचायचं, रमण महर्षी वाचायचं, त्याच्या बरोबरीनी सर्व प्रकारचं परमार्थाचं म्हणून आहे ते वाचत राहायचं. असा एक वर्ग आहे. त्याच्यामध्येच परमार्थियांमध्येच अजून एक वर्ग असा आहे की पोथ्या वाचायच्या, असा एक वर्ग आहे, बाकी काही वाचायचं नाही. विविध प्रकारच्या पोथ्या आहेत, मला एवढ्या माहितीही नाहीत, पण गुरुचरित्राची पोथी आहे, नवनाथांची पोथी आहे, गजानन महाराजांची पोथी आहे, अशा प्रकारच्या पोथ्यांचं वाचन करायचं, असा एक वर्ग आहे. एक वर्ग असा आहे की वेगवेगळ्या साधना काय आहेत त्या निदान समजून तरी घेऊ म्हणून साधने विषयक ग्रंथच वाचतात, असा एक वर्ग आहे. त्यांना रस असतो की रामकृष्णांनी काय साधना केली, गोंदवलेकर महाराजांनी कशी साधना केली. निरनिराळ्या संतांनी कशी साधना केली, स्वरूपानंदांनी कशी केली, गुरुदेव रानड्यांनी कशी केली, अंबुराव महाराजांनी कशी केली, तर अजून एक वर्ग असा आहे की जो साधना करतो गुरुकृपांकित आहे आणि आपल्या साधनेशी जे संबंधित आहे, आपल्या साधनेला जी वचन किंवा जे ग्रंथ विरोधी नाहीत तेवढ्याच ग्रंथांचं वाचन करणारा असा एक वर्ग आहे. आपल्या साधनेशी संबंधित जे आहे तेवढं सुरुवातीला वाचायचं किंवा एक विचारांची परंपरा आहे, उदाहरणार्थ आचार्यांचं वाचायचं आणि त्या पद्धतीने आपल्या आपल्या तर्काचं विकसन करायचं. आचार्यांनी जे गीता भाष्य लिहिलेलं आहे ते गीता भाष्य किंवा कोणी लोकमान्यांच्या बाबत गीता रहस्य अशा प्रकारे. आणि आपल्या साधनेकरता उपयोग होईल याकरता सगळं वाचन करायचं आणि तेवढंच वाचन करायचं. मी काही पसंत करत असेन तर साधकांनी इथं म्हटलेलं आहे की वाचावं कमी असं आता वाटतं आणि साधना अधिक करावी असं मला वाटतं, मी तेच पसंत केलं. मात्र जे प्रमाण ग्रंथ आहेत किंवा शास्त्र ग्रंथ आहेत, उपनिषद, भगवद्गीता आणि भगवद्गीतेचं जे निरूपण एकांगी ज्याच्यामध्ये नाही आहे, एकांगी कर्मयोग सांगितलेला आहे, एकांगी संन्यास अथवा एकांगी ज्ञान सांगितलेलं आहे, असा कुठलाही ग्रंथ पसंत न करता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ हा मी माझ्याकरता सुरक्षित समजलो. त्यामुळे उपनिषद, गीता आणि ज्ञानेश्वरी एवढंच वाचायचं असं सुरुवातीला ठरवलं. आणि मग नंतर माझ्या असं लक्षात आलं की ज्ञानेश्वरी वाचायची तर फार फार मोठा काळ त्याच्यामध्ये जातो. माझ्या हातात स्वामीजींचं ज्ञानेश्वर दर्शन हे पुस्तक पडलं. मग काही काही ग्रंथ मी टेक्स्ट सारखे सतत सतत तेच वाचत राहिलो सुरुवातीला. त्याच्यातले काही ग्रंथ असे आहेत, एक म्हणजे विनोबांची गीता प्रवचने, दुसरं म्हणजे स्थितप्रज्ञ दर्शन आणि तिसरं म्हणजे ज्ञानेश्वर दर्शन स्वामीजींनी लिहिलेलं. हेच ग्रंथ परत परत वाचले, इतके वाचले की जवळपास ते वृत्तीवर आरूढ होतील किंवा वेळ प्रसंगी आपल्याला त्याचं स्मरण होईल, त्याच्यात काय सांगितलेलं आहे याचं सहज स्मरण घेईल. इतके वारंवार घोटून घोटून जसं तयार करावं तशा प्रकारे हे ग्रंथ मी फक्त वाचत राहिलो, बाकी काही वाचत नसे आणि साधना करत असे. वाचन आणि श्रवण हे दोन्ही ज्ञान मिळवण्याचे जर प्रकार म्हटलं तर श्रवणामध्ये देखील सर्व वक्त्यांचं किंवा कुठल्याही वक्त्याचं असं ऐकायचं हे टाळलं. कोणीही वक्ता असो आपल्याला काय ऐकायचंच आहे हे टाळलं. ग्रंथाचं देखील असं असू नये असं समर्थांचंही म्हणणं आहे. एका ग्रंथे निश्चय केला तो दुजियाने उडविला असं समर्थ म्हणतात. कारण प्रत्येक ग्रंथाचा प्रतिपादनाचा विषय आणि त्यांना जे ज्या करता ग्रंथ लिहिलेला आहे तर तेच सांगण्यात त्याकरताच तो निर्माण झालेला असल्यामुळं त्याच्यात त्या पद्धतीने सांगितलं जातं, आधीच्या ग्रंथाचं नाहीस होतं. जसं ओंकार साधना नावाचा ग्रंथ वाचला आणि आपण प्रेरित झालो आणि मग गोंदवलेकर महाराजांचा ग्रंथ वाचल्यावर ओंकार मागं पडला, मग त्याच्यानंतर एखादं ध्यानाचं पुस्तक हातात आलं, गोंदवलेकर महाराजांची साधना मागं पडली. असं पुस्तकांचं जसं होतं होण्याची शक्यता असते तसं वक्त्याच्या बाबत देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळं ठराविक पठडीचे ग्रंथ किंवा ठराविक दोन चार ग्रंथ आणि शक्यतोवर एकाच व्यक्तीकडून किंवा ठराविक त्याच पद्धतीने सांगणाऱ्या दोन चार व्यक्तींकडूनच फक्त श्रवण. याचं कारण असं की आपल्या विचारांना एक शिस्त लागणं गरजेचं असतं. मनाचा देखील निश्चय होण्याची गरज असते, बुद्धीचाही निश्चय होण्याची गरज असते. पंडितांकरता ठीक आहे, विद्वानांकरता ठीक आहे अशा प्रकारचं वाचन, मग ते सगळे ग्रंथ गोळा करून एखादा ग्रंथ लिहितात, बाकी काही करत नाहीत. संतांकडे असे अशाही पद्धतीने येणारी मंडळी आहेत. गुरुवारच्याच या सत्संगाला माझ्या घरी जेव्हा चालायचा तेव्हा एक व्यक्ती अगदी नित्यनेमानी यायची, कधी कधी सकाळी ध्यानाला देखील यायची. मी उशिरा ध्यानाला येऊन बसलो तर ती ध्यानाला बसलेली मला कधी दिसली नाही. ते इकडे तिकडे पाहत असायचे, प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे पाहायचे ध्यानाला बसलेल्या माणसाच्या, आणि बसून असायचे. त्याच्यानंतर वाचन वगैरे ते झालं की ते जायचे. सत्संगाला देखील आले आणि त्याच्यात एखादी अनुषंगिक साधना घेतली, अथवा नाम सांगितलं, अथवा ध्यानाला बसायला सांगितलं, आणि अंदाजाने वेळेत तर संपलं पाहिजे म्हणून मी थोडा आधी उठून घड्याळाकडे पाहायचं असेल तर हे डोळे उघडे ठेवूनच बसलेले असायचे. असा एक महिना दीड महिना झाल्यावर मी त्यांना नाव विचारलं. नियमित बऱ्यापैकी येत असत. तर ते मला म्हणाले की इथं जी काही साधना चालते त्या साधनेचा अभ्यास करण्यासाठी मी इथं येतो आहे असं मला म्हणाले. मग म्हटलं तुम्ही बसताना तर मला कधी दिसला नाहीत. तर ते म्हणाले की कशा प्रकारे अभ्यास केला जातो याचा मी अभ्यास करतो आहे. मी म्हटलं कशा करता. ते म्हणाले की ध्यानाच्या विविध प्रकारच्या ज्या प्रक्रिया सांगितल्या जातात त्याच्यावर एक ग्रंथ लिहितो आहे, त्याच्यावर एक ग्रंथ लिहायचा आहे. त्यामुळे इथं काय चालतं आहे आणि काय सांगितलं जातं आहे त्याचं निरीक्षण करतो आहे. मग मी म्हटलं तुम्ही करत नाही का. तर ते म्हणाले कुठल्या एका मार्गाला अनुसरण्याचं काही कारण नाही, पुष्कळ मार्ग आहेत म्हणाले. काही दिवसांनी यायचे बंद झाले. त्यांनी एखाद्या वेळेला ग्रंथ लिहिलाही असेल, पण मुख्यतः वाचायचं ते आपल्या विचारांना एक योग्य ती दिशा निर्माण व्हावी. पर्वतमाथ्यावर पाणी पडलं, सगळ्या बाजूनी वाहून गेलं तर कोणालाच उपयोगाला येत नाही. पण ते योग्य रीतीने साठवलं, त्याचा कालवा काढला, तो लांबपर्यंत फिरवला तर उपयोग तरी होतो. तसं जे ज्ञान आहे ते ज्ञान देखील एका नेमक्या शिस्तबद्ध अशा पद्धतीने मिळवणं, शब्द ज्ञान आणि साधनेची जोड, अशा प्रकारे आपल्या अनुभवाकरता म्हणून त्याचा बराच उपयोग होतो. स्वतःला उपयोग झाल्यावर मग इतरांना उपयोग होण्याची शक्यता. असं असल्यामुळं साधकांच्या पक्षी जर म्हणायचं झालं तर सुरुवातीला अशा प्रकारचे थोडे सोपे थोडे असे ग्रंथ पुरतील. त्याच्यापेक्षा जास्त ग्रंथ नकोत, जास्त वक्त्यांकडून श्रवण नको. आणि मग साधना करताना स्थिरता, एका बाजूने साधना चालू आहे हे गृहीत आहे, आणि मग वाचन, विचारांना शिस्त, त्यामुळे एक तारतम्य भाव निर्माण होतो. आणि त्या तारतम्य भावाने मग थोडं थोडं एक 10-15 वर्षांनंतर बाकीचंही वाचायला काहीच हरकत नाही, वाचूच नये असं नाही. रामकृष्ण सांगणार की कामिनी कांचनाचा त्याग करा. प्रत्येकाचं वाचून तसंच्या तसं सगळ्यांचं आचरता येत नाही ही मोठी अडचण असते. आपली एक जीवन पद्धती असते, त्या जीवन पद्धतीत बसेल तेवढंच जे सांगितलं जातं त्याच्यातून ग्रहण करण्याची एक बुद्धी तारतम्याने हळूहळू निर्माण होते. आणि मग त्या वाचनाचा देखील वेगळ्या प्रकारे उपयोग नंतर होऊ शकतो. सुरुवातीला मात्र हे एवढंच थोडंच नेमकं आणि पुन्हा पुन्हा वाचलं तरी चालेल, कारण आपल्याला ग्रंथ लिहायचे नाहीयेत, आपल्याला व्याख्यानं द्यायची नाहीयेत, आपल्याला प्रवचनकार व्हायचं नाहीये. आपल्याला याच जन्मामध्ये आत्मदर्शनाचं ध्येय आहे, त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे बस. त्याच्यासाठी अगदी थोडं केलं तरी देखील चालतं अशा पद्धतीने. आणि मग नंतर तुमचे विशिष्ट पद्धतीने विचार तयार झाले आणि साधनेची अनुभूतीही तुम्हाला येऊ लागली की मग नंतर मात्र थोडं इकडं तिकडं वाचलं तरी देखील त्याच्यातलं योग्यायोग्य समजण्याची बुद्धी तुमच्या ठिकाणी असेल आणि मग त्या वाचनाने तुम्हाला तुमचं काही बिघडणार नाही. अजून एक प्रश्न इथं असा आहे की काही संतांच्या चरित्रात ते संत विदेही अवस्थेत असताना विदेहीच्या पुढे कंस करून क्वेश्चन मार्क केलाय, ते कोठे खात, कोठे बसत किंवा काय करीत ह्याचा नेम नसे, म्हणजे लौकिक जगाच्या दृष्टीने. उदाहरणार्थ अक्कलकोट स्वामी, गजानन महाराज, हीच अवस्था सर्व संतांच्या बाबतीत होते का? आध्यात्मिक प्रगतीत ह्यातून प्रत्येकाला जावेच लागते का? ह्याला काही नियम आहेत का असं विचारलेलं आहे. संत याचा अर्थ शाश्वताचा बोध झालेला आहे, त्याला संत असं म्हणतात. जो जाणेल भगवंत तया नाव बोलीजे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी, चळेना ढळेना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव, तोची जाणीजे महानुभाव सिद्ध साधू. देव वरिष्ठ आहे, समर्थ म्हणतात ना, जगी थोरला देव तो चोरलासे. हा जो वरिष्ठ किंवा थोरला देव आहे त्या देवाशी म्हणजे शाश्वत स्वरूपाशी एकरूपता जो साधून असतो त्याला संत असं म्हणतात. त्यामुळे संत म्हणजे शाश्वताचा बोध झालेला, संत म्हणजे आपल्या अविनाशी चैतन्याचा बोध झालेला, संत म्हणजे सर्व जगावर निरपेक्ष निरहेतुक प्रेम करणारा, संत म्हणजे अकारण कृपा करणारा, अकारण दया सिंधू असं रामकृष्णांचं वर्णन आपण वाचतो की नाही, त्याला संत असं म्हणायचं. आता प्रकृतीगत ते वेगवेगळे असतील, ते एकसारखे नसतील. इथं उदाहरणार्थ अक्कलकोट स्वामी, गजानन महाराज असं म्हटले की जे लौकिकाच्या दृष्टीने कुठं खात, कुठं बसत, कुठं झोपत, कुठं असत 8-8 दिवस कोणाला माहीत नसायचं, पण जरा ताण द्या आणि ही यादी वाढवा, तुम्हाला जास्त नाही वाढवता येणार. तुम्हाला माहीत आहेत नाहीत काय सगळं आठून आठून लिहायचा प्रयत्न करा, फार नाही मोठी होणार. तर मग असा निष्कर्ष निघतो की संतांमध्ये काही अशा प्रकारचे देखील, अशा भावनेचे देखील संत असतात, ज्यांना अवलिया असं देखील म्हटलं जातं. आपल्या इथं शंकर महाराज आहेत, तर ते शंकर महाराज या पद्धतीचे संत होते. शिर्डीचे साईबाबा या पद्धतीचे संत होते. स्वामीजी सांगत असत की या मंडईत अक्कलकोट स्वामींच्या मठापाशी शंकर महाराज दारूची बाटली घेऊन आत मठात गेले आणि म्हणाले की हा म्हातारा म्हणजे अक्कलकोट स्वामी, यांच्यात ही म्हातारा दाढीवाला अशा प्रकारची भाषाही असते, याच्या समोर इथं बसून मी दारू पिणार आहे. तर स्वामीजी म्हणायचे की आमचे डॉक्टर वाडबेकर आहेत, त्यांनी त्यांना हाताल धरून बाहेर नेलं की महाराज हे काय करताय तुम्ही, तुम्हाला दारू प्यायचे तर इथं महाराजांच्या समोर, अक्कलकोट स्वामींच्या समोर कशाला दारू पिता बाहेर, म्हणून त्यांना हाताल धरून बाहेर नेलं. आता शंकर महाराज संत आहेत की नाहीत, आहेत. हा प्रसंग घडलाय की नाही, घडलाय. या प्रसंगापासून लोकांनी काही शिकायचं का? काय शिकू शकतो? चांगल्यात चांगला अर्थ काढून सांगा मला. प्रकृतिगतता जी आहे ती प्रकृतिगतता असताना प्रकृतीपासून आपण अत्यंत वेगळे आणि सच्चिदानंद अशाही बोधावर ते होते. ते सामान्य नव्हतेच, ते पूर्ण बोधावर होते. पण देहाच्या अंगाने काय करतील काही सोय नसायची. आता शंकर महाराजांच्या मठात जा, तिथं तुम्हाला नाम घेत असलेले लोक दिसतील कदाचित. मी गेलेलो नाहीये, कधीतरी एकदाच पूर्वी गेलो होतो, मला नाम घेताना कोणी दिसलं नव्हतं. पण कदाचित एकदाच गेल्यामुळं तसं असेल, घेतही असतील. तिथं बसून नाम चालू असेल, तिथं कोणाला ध्यानाला बसायचं असेल कदाचित बसतही असतील. पण एक सिगरेट त्यांच्या तिथं ठेवून प्रसाद म्हणून घेऊन ओढणारे लोक तुम्हाला तिथं दिसतील. संतांपासून नेमकं शिकायचं काय असा गोंधळ देखील होऊ शकतो अशा प्रसंगी. आणि महाराजांना नैवेद्य दाखवून बाहेर येऊन दारू पिणारेही आहेत. म्हणून संत म्हणून ही जी नावं लिहिलेली आहेत ही नावं वाढवायचा प्रयत्न करा, फार वाढणार नाहीत. याज्ञवल्क्य, व्यास, इथपासून आचार्य, ज्ञानेश्वर महाराज, स्वरूपानंद उमदीकर महाराज, गुरुदेव रानडे, भरपूर नावं सापडतील. जे व्यसन करत नव्हते, जे कुठं बसत, कधी उठत, कधी झोपत, काय खात, काय पीत याचा पत्ता नसायचा, असं नाही. अतिशय नियमित आचार विचार वर्तन अशी देखील खूप मंडळी तुम्हाला सापडतील. किंबहुना अशी मंडळी जास्त संख्येने सापडतील असं मानलं जातं. की प्रकृतीच्या पलीकडे गेलेल्या संतांच्या ठिकाणी देखील प्रकृतीच्या पलीकडे गेल्यावरही ज्या प्रकृतीत त्यांनी जन्म घेतलेला आहे ती प्रकृती बोध झाल्यानंतर देखील कार्यरत राहते. कुंभारांनी ज्या चाकावर तो मडकं करतो त्या चाकाला वेग दिला, मातीचा गोळा ठेवला आणि मडकं तयार झालं आणि ते काढून घेतल्यावर देखील चाक प्रसंगवशात फिरत राहतं काही काळ. तसं बोध झाल्यानंतर देखील शरीर वर्तन करत राहील. सात्विक राजस अथवा तामस किंवा सात्विक राजस, सात्विक तामस, राजस तामस, राजस सात्विक कसा जो भाव असेल त्याप्रमाणे वर्तन हे घडत राहील. पण बोधही झालेला असेल. असं असल्यामुळं काही काही संत हे राजेशाही थाटात राहताना तुम्हाला दिसतील. त्यांच्याकडे राजवैभव चालत येत. ते पाहून समाजातल्या काही वर्गाचा फार मोठा घोटाळा होतो की संत आणि एवढी श्रीमंती. पण असत, रंगनाथ स्वामी इतके उत्तम राहत असत समर्थांचे शिष्य, समर्थांच्या बाकीच्या शिष्यांना त्याचं वैषम्य वाटे की असा ऐषारामात राहून आणि मोठा म्हणवतो म्हणून तक्रार केली. तर समर्थांनी त्यांना रानात जाऊन राहायला सांगितलं. ते रानात जाऊन राहिले आणि त्याच दिवशी तिथून जाणाऱ्या एका सरदाराचा मुक्काम तिथं पडला त्याच रानात. आणि त्या सरदाराच्या माणसांना असं समजलं की इथं एक साधू येऊन राहिलाय. समर्थांनी सांगितलं की तो आज जाईल, दोन दिवसांनी तुम्ही जाऊन पहा, तो तसा जिथं आहे तिथं तो राहील माझ्या आज्ञेप्रमाणे. शिष्य पाहायला गेले तर उत्तम कनातीचा तंबू, पलंग, रंगनाथ स्वामी मस्त झोपलेले. हा योग आहे. अशा योगातच त्यांचा जन्म झालेला होता. तशाच प्रकारे त्यांचं सगळं जीवन गेलं. पण समाजाचा अक्कलकोट स्वामी किंवा गजानन महाराज किंवा शिर्डीचे साईबाबा किंवा शंकर महाराज, तर यांना भक्त उदंड आहेत एवढंच नव्हे तर आजच्या काळात तर अक्कलकोट स्वामी, गजानन महाराज आणि साईबाबा हे आजच्या काळातले देव आहेत, सर्व धर्मियांचे देव असं म्हटलं जातं. पण एक विशिष्ट वर्ग यांच्याकडे वळत नाही असं दिसतं. ज्यांना काही हवं असतं की काय महाराज काही करून आमचं काम करतात अशी श्रद्धा असते असा वळतो. पण एक विशिष्ट वर्ग परमार्थियांमध्येही निश्चित असा राहतो की तो त्यांच्याकडे वळत नाही. एक विशिष्ट वर्ग नेहमी असा राहतो परमार्थियांमध्ये देखील की जो ऐषारामी सद्गुरूंकडे जात नाही. त्यांच्यापाशी ज्ञान आहे नाही ते कसे आहेत त्याला जावसच वाटत नाही, तो जातच नाही. आणि एक वर्ग असा आहे की तो हमखास यांच्याकडेच जातो, म्हणतो की महाराज काही कमी पडू देत नाहीत आपल्याला, महाराजांना हाक मारा महाराज पुरवतातच, असा श्रद्धाळू वर्ग देखील जातो. एक वर्ग असा आहे की जो स्वरूपानंदांकडेच जाणार, ध्यानाची साधना अवघड असली तरी त्याच्यातच तीच करायची म्हणणार, तो माधवनाथांकडेच येणार. परमार्थामध्ये रुची वैचित्र्य आहे, साधनेमध्ये रुची वैचित्र्य आहे. असं असल्यामुळं या संतांबद्दल काही म्हणणं हे आपलं काम नाही. पण ही अवस्था सर्व संतांच्या बाबत होत नाही. ते कधी खातील, खाणार, खाणार नाहीत. मला एकाने सांगितलं, त्यांचं गॅरेज आहे आणि कुठला तरी एक फोटो तिथं लावलेला होता. मी पंक्चर काढता काढता तिथं बसलो खुर्चीवर, म्हटलं कोणाचा फोटो आहे, तर ते म्हणाले इकडं इस्लामपूर जवळ एक फकीर आहेत, दर्गा आहे. म्हटलं मग, तर ते म्हणाले की फार पॉवरफुल आहेत. काय झालं, तुम्ही काही घेऊन जाओ ओळखतातच म्हणाले. बायकोला घेऊन गेलो, तब्येत बरी नव्हती, पाऊस पडला होता, मुसळधार पाऊस पडला होता आणि मी जाऊन पोचलो. बाबा म्हणाले कशाला आलास, मी म्हणलं की बायकोला बरं नाहीये. जा म्हणाले, ते टमरेल उचल आणि त्या टायर मध्ये पाणी साठले ते घेऊन ये. आणलं, बायकोला सांगितलं की पी, बायकोनी प्यायलं आणि बरी झाली. तुम्ही जाल? मी तुम्हाला सांगतो कुठल्या गॅरेजमध्ये हे घडलं. तो कोण गॅरेजवाला आहे तो जाणार नाही. यांनी नेलं टायरमध्ये साठलेलं पाणी टमरेलानी काढलं आणि बायकोला प्यायला दिलं आणि बायकोची कावीळ दुरुस्त झाली. लई पॉवरफुल. असं असल्यामुळं प्रत्येकाकरता संत उपलब्ध आहेत. तुम्हाला सांगतो, आध्यात्मिक प्रगती विशिष्ट पद्धतीने बायको बरी झाली. समजा आता या गोष्टीचा पाठपुरावा केला, बायको बरी झाली, बरी होऊन तिने काय केलं? काय नामाला लागली का ध्यानाला लागली का चरमलक्ष परमात्म दर्शन आहे असं समजली? या सगळ्या घटनेतून बोध काय घ्यायचा? असं असल्यामुळं आपण निंदा करू नये या प्रकाराची, पण आपण जाऊ शकू की जाऊ शकणार नाही एवढं ठरवावं. वारकरी आहेत आपण, कसं एसपी कॉलेजमध्ये तेव्हाही पाऊस पडला तर मला काही जणांच्या सूचना आल्या की पायाला चिखल लागेल वगैरे. आपण लेडी रमाबाई हॉलमध्ये किंवा स्टुडंट्स हॉलमध्ये भजन म्हणू अशी आपण पुण्याची माणसं. एक दिवस भिजाल, वारकऱ्यांसारखे चालत जाऊ शकाल का? मार्ग तर पुष्कळ उपलब्ध आहेत. त्या गवतात काही चावलं तर असं आहे. असं असल्यामुळं परमार्थामध्ये हे सगळे आहेत असं जरी म्हटलं तरी देखील आपण तिथं जाऊ शकू का? आपल्याला तिथं चालेल का? तुम्हाला 8 दिवसाची शिळी भाकरी प्रसाद म्हणून दिली खायला, जिला थोडासा वास वगैरे येतोय, खाल का? तुम्ही गेलात आणि तुम्हाला शिव्या देऊन एक लाथ घातली तर चालेल का? चालणार नाही. तो तुम्ही प्रसाद समजाल का? तुम्ही समजणार नाही. जाता जाता तुम्हाला एक टप्पू मारला, तुम्हाला चालणार नाही. तुम्ही असे व्यवस्थित येता, तसाच नमस्कार करता, तसंच सगळं तुम्हाला अपेक्षित असत. असे लोक तुम्ही आहात, मग तुम्ही सद्गुरूही तसेच पाहता. थोडं इकडं तिकडं आल्यावर जागा कशी आहे काय आहे हे पाहून कुठेही बसायचं हे तुम्हाला झेपेल का? नाही झेपू शकत. असं असल्यामुळं संतांचं द्या सोडून ते संत होते, निश्चितच होते, प्रश्नच नाही. गोंदोलेकर महाराज अक्कलकोट स्वामींकडे गेलेले होते की तुम्ही मला ही तलवार प्रसाद म्हणून द्या. अक्कलकोट स्वामींबद्दल बोलण्याचा हेतू नाहीये, गजानन महाराजांबद्दल बोलण्याचा हेतू नाहीये. शंकर महाराजांबद्दल बोलण्याचा हेतू नाहीये. पण ज्या प्रकारचं परमार्थाचं ध्येय ज्ञानेश्वर महाराज सर्वांच्या समोर ठेवतात ते गोंदोलेकर महाराजांनी ठेवलं, स्वरूपानंदांनी ठेवलं, गजानन महाराजांनी ठेवलंय का हे मी तुम्हाला विचारतो. त्यांच्याबद्दल बोलण्याचा हेतू नाहीये. तशा प्रकारचं ध्येय अक्कलकोट स्वामीजींनी सांगितलंय का हा प्रश्न आहे. तुमचे संसारातले प्रश्न सुटलेले आहेत, त्यांच्याकडे जाऊन सुटतील. आपण इथं ज्याकरता एकत्र आलेले आहोत, जमतो, तर त्याकरता त्यांनी तशा तऱ्हेने काही केलंय का हा प्रश्न आहे. आणि दुसरं असं राहतं की सांगोपांगी पुष्कळ घटना अशा घडतात की हळूहळू महती वेगळ्या तऱ्हेने वाढत जाते व्यक्तीची. त्याच्यातल्या काही कथा खऱ्या आहेत, काही कथा रचलेल्या आहेत, असं कालांतरेने होण्याची शक्यता असते. त्यामुळं आपल्याला ज्या पद्धतीने परमार्थ करायचा आहे त्या पद्धतीने शोधित सत्वगुणी असे ज्ञानेश्वर महाराजांसारखे, स्वरूपानंदांसारखे, जीवन अधिकाधिक शुद्ध, शुद्ध तर शुद्धतम अशा पातळीवर जगून जगण्यासाठी प्रेरणा देणारे आणि तशा प्रकारे जगून दाखवणारे असे जे संत आहेत ते आपल्या उपयोगाचे. आपल्याला समजलं पाहिजे की आपल्या उपयोगाचे काय आहेत. आणि श्रद्धा मात्र सर्वांवर ठेवली पाहिजे, कोणाला कमी म्हणण्याचा हेतू नसलाच पाहिजे, असं मी याच्यातून सांगेन. शेवटी काय, संतांच्या चरित्राचं पुष्कळ विश्लेषण केलं तरी या क्षणाला आपल्याला साधनेच्या अंगाने काही नाही फायदा झाला. आपल्याला एवढंच की फायदा झाला तर असा होऊ शकतो की आपल्याला आपला मार्ग काय आणि तोच मार्ग आपल्याला श्रेयस्कर आहे या ठिकाणी आपण दृढ होऊ शकतो. हा या चर्चेतून आपल्याला फार फार तर फायदा होऊ शकतो, हाही खूप मोठा आहे. चमत्कार नाहीत असं नाही, चमत्कार करणारे देखील संत नाहीत असं नाही, पण ते चमत्कार करतात का, चमत्कार त्यांच्या ठिकाणी होतात? तर स्वामीजी असं म्हणत असत की त्यांच्या ठिकाणी चमत्कार व्हायचे, करतो म्हणून ते चमत्कार करत नसत. तशा तऱ्हेने आपण जर विचार केला तर सर्व संतांना आध्यात्मिक प्रगतीत याच अवस्थेतून जायला लागतं असं नाही. गोंदोलेकर महाराजांचे गुरु तुकाई असे आवलियासारखे होते, पण गोंदोलेकर महाराज तसे नव्हते. असं असल्यामुळं सर्वजण तशा प्रकारे जातात असं नाही. कधी कधी कोणीतरी फार खडतर उपासना करतात, त्यांच्या ठिकाणी अशी विचित्रता नसते. श्रीधर स्वामी महाराजांसारखं जर चरित्र पाहिलं तर अतिशय कठोर आणि खडतर अशी उपासना त्यांनी केली. आपली प्रकृती वळवण्यासाठी म्हणून, परमार्थाला अनुकूल करण्यासाठी म्हणून प्रत्येकाला काय करावं लागेल सांगता येत नाही. अशा असं करता करता तो संत झाला की तो त्याच एका प्रकृतीतून संतत्वाचं जे कार्य आहे ते कार्य तो करत राहतो. हरिओम तत्सत. एक मिनिटभर आपण शांत बसू. हरी 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 स्वामीजी हरी हरी हरी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.